आपला जो कचरा आहे ना ती आपलीच जबाबदारी आहे, कारण की तो आपण केलाय म्हणल्यावर ती साफ सुद्धा आपणच करायला पाहिजे ना. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे MH 935 मध्ये. मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या घराच्या आसपास कुठे कुठे कचरा तुम्हाला दिसतोय जो उचलला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. हाय मीरा, कुठे आहे कचरा तुझ्या घराच्या आसपास?
एक्झॅक्ट मागेच आमच्या घराच्या. आता तिसरी वेळ माझी सांगायची.
कुठल्या एरियामध्ये राहतेस तू?
ND 42 पिटू.
कोण टाकते तो कचरा तिकडे?
सर्वच आजूबाजूचे मेन आमचे घर मालकीन, त्यांनी तर खरकटे सुद्धा टाकतात वरतून.
अरे
घाण केलेलं आहे. त्यांना मी किती वेळा सांगितलं काकांना, मागेच मी जोरात ओरडले तर हो नाही टाकत नाही टाकत म्हणतात, तसंच टाकतात.
मग ते डम्पिंग ग्राउंडच करून टाकलंय काय शेजारच्यांनी?
हो ना, हो हो, मंदिर आहे आणि नेमकं म्हणजे वडाचं झाड लावलं तिथं आता काल परवा, तेव्हा तर त्याच्या बाजूला सुद्धा आता तुळशीचे लग्न झाले तर ते हार जे काही पूजेचं साहित्य असते ते कचरा तिथे आणून टाकला बाजूला त्या झाडाच्या.
मग तुमच्याकडे गाडी येत नाही का कचरा जे काही घेऊन जात?
गाडी येते ना.
मग त्याच्यात टाकत नाहीत कचरा?
त्याच्यात टाकतात. आता एरवी असं पुढे असं चिप्सचे काही पण असलं नारळ पाणी पिलेलं ते पण ते सुद्धा टाकतात. गाडी कसं रोज येत नाही, दोन तीन दिवस आड कधी येते असं कधी.
काही काही लोक असे असतात ना की ज्यांना वाटतं आपल्या घरातला कचरा काढला रस्त्यावर टाकलं आपलं घर स्वच्छ मग बाकीच काय करायचं करू द्या. तशाच कदाचित या काकू सुद्धा आहेत ज्या वरून पाणी टाकतात ना आणि ऐकत नाहीत किती वेळा सांगितलं तरी सुद्धा. तुम्ही असं करत नाही ना? तुम्ही करत नाहीये माहितीये मला. तुम्ही जी घंटा गाडी येते त्याच्यामध्येच वेगळा वेगळा कचरा ओला सुका करून टाकता मला खात्री आहे, कारण की तुम्ही खूप हुशार आहात. तरीही तुमच्या आसपास कुठेही जर का कचरा असेल जो उचलला गेला पाहिजे तातडीने असं तुम्हाला वाटतंय तर ती जागा कुठली आहे सांगा 9607007935 डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.